चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना वर्कर्स युनियनची एमडी नियुक्तीची मागणी। साखर कारखान्यात एमडी नसल्याने येत असलेल्या अडचणींच्या प्रकरणाचा डीजेन सहकारी साखर कारखाना वर्कर्स युनियनने पुन्हा जोर धरला आहे। प्रधान कृष्ण कुमार धीमान यांनी सांगितले की 11 मेला एमडी राजेंद्र सिंग यांची बदली झाली होती। यानंतर साखर कारखान्यात एमडीचे पद रिक्त आहे, ज्यामुळे कारखान्यातील सर्व आर्थिक कार्यांवर परिणाम होत आहे। शेतकऱ्यांच्या ऊसाची करोडो रुपयांची बाकी आणि शेकडो कर्मचाऱ्यांचे वेतन थांबले आहे। साखर कारखान्याचा पेट्रोल पंप देखील बंद झालाय, ज्यामुळे कारखाना आणि वाहन चालकांच्या अडचणी वाढले आहेत। या पेट्रोल पंपावर प्रतिदिन 8 ते 9 लाख रुपयांचा व्यवहार होत होता। बँकेतून एमडी यांच्या हस्ताक्षराशिवाय कारखाना व्यवस्थापन पैसे काढू शकत नाही, ज्यामुळे 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अजून पूर्व मिळालेले नाही। कारखान्यात काम करणारे हंगामी मजूर वेतनाच्या प्रतीक्षेत आपल्या घरी जाऊ शकत नाहीत। युनियन महासचिव ओमप्रकाश ढांडा यांनी सांगितले की सरकारने कारखान्यात लवकर एमडीची नियुक्ती करावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांचे वेतन मिळू शकेल आणि थांबलेली इतर कामेही होऊ शकतील।